स्तोत्र संहिता अध्याय 122। आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला। हे येरुश्लेमे, तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत। हे येरुश्लेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस। इस्रायलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नावाचे उपकार स्मरण करण्यासाठी वर चढून येतात, कारण तेथे न्यायसने दाविदाच्या घराण्यासाठी राजसने मांडली आहेत। येरुश्लेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा, तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल। तुझ्या कोटात शांती असो आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो। माझे बंधू आणि माझे सहकारी यांच्याकरता मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो। परमेश्वर आमचा देव याच्या घराकरता मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन।